हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, कात्याय च गौवरेष्ठाय च नमो, हृदय्याय च दिनवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमः, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आख्यदते च प्रख्यदते च नमो, वः किरिकेभ्यो देवानागम् हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नम आमि वत्केभ्यः। द्रापे अन्नसस्पते दरिद्रन्नीललोहित एषाम् पुरुषाणामेषाम् पशूनामाभैर्मा रोमो एषाम् किञ्चनाममत याते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृड जीवसे इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् रुडानो रुद्रोपनोमयस्कृति क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छम् च योश्चमनुराय च पिता तदश्याम तव रुद्रप्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तुमुतमान उक्षितम् मानो वधिः पितरमोतमातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोकेतनये मान आयुषमानो गोषुमानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्ते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्विराय सुम्नमस्मे ते अस्तु रक्षा च नो अधिशदेव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः सुविश्रुतम् गर्तसदम् युवानम् रुदन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिवपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामगवेद्यधनुष्वमीणवस्तोकायतनयाय मृणया मीडुष्टम शिवतम शिवो न सुमना भव परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदादहि विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निवबन्धुताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृति।
सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्या। आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवर ठेवावेत। सद्गुरु स्वामी नागनाथांच्या लिहिलेल्या आठवणी सद्भक्त मिलिंदाचा आज आपल्याला वाचून दाखवणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः।
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। एकोणीसशे अठ्याऐंशी सालात स्वामीजींच्या कार्याला बहर आला होता। सत्तरी ओलांडून गेलेला हा महापुरुष पंचवीसीतल्या तरुणांना लाजवेल अशा उत्साहानं कार्यरत होता। मराठवाडा आनंद यात्रा, कराड, सांगली, कोल्हापूर अशी असा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा, आळंदीची यात्रा अशा यात्रांसोबतच अध्यात्म मंगलधाम या वास्तूच्या उभारणीचं कामही याच वर्षामध्ये पूर्ण झालं। औरंगाबाद, नांदेड, गोर्ट हा 5-6 दिवसांचा दौरा संपवून आल्यानंतर त्याच महिन्यात कराड सांगली दौऱ्यावर ते जाऊन आले। या आनंद यात्रेत सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं। त्यातील काही आठवणी लिहिलेल्या होत्या, त्यांचं कथन करतो आहे। जानेवारी 1988 अखेरीस स्वामीजींची ही आनंद यात्रा झाली। स्वामीजी एकटेच सहसा बाहेरगावी जात नसत, पूजनीय सौभाग्यवती सरलाताई देखील त्यांच्याबरोबर असत आणि त्या उभयतांना एकत्रित पाहण्याची सर्व साधकांना सवयच झाली होती। स्वामी सरलाताई मिळून स्वामीजी असं जणू एक समीकरणच बनून गेलेलं होतं। या दौऱ्यातही सौभाग्यवती सरलाताई होत्याच। सरलाताईंच्या मातोश्री श्रीमती यशोदाबाई तेंडुलकर या नव्वदीच्या पुढे होत्या आणि कायमच्या अंथरणाला ठेवून होत्या। सरलाताई ज्या निगुतीनं त्यांची शुश्रूषा करत असत त्याची आठवण आली तरी आता अचंबा वाटतो आहे। त्यांचं रोजचं स्नान किंवा स्पंजिंग, कपडे बदलणे, वेणी फणी, अंथरुण पांघरुण सारं सरलाताई हसतमुख आणि बिंदोभाट करत असत आणि त्यांना फक्त इतकंच काम नव्हतं, स्वामीजींचा नित्य वर्धिष्णू होणारा कार्याचा पसारा, येणारी जाणारी मंडळी, त्यांची स्वतःची साधना, स्वामीजींची घड्याळाच्या काट्याला बांधली गेलेली दिनचर्या, हे सर्व त्या लिलया सांभाळत होत्या। विचार करताना सुद्धा छाती दडपून जावी असे परिश्रम त्या सातत्यानं दररोज करीत असत। आनंद यात्रेला निघण्याआधीपासूनच आजींना स्वामी आणि सरलाताई कानाजवळ तोंड नेऊन मोठ्या आवाजात सर्व सांगत असत। कुठे जातो, केव्हा जातो, कोणकोण जातोय, केव्हा परत येणार वगैरे सर्व त्यांना पुन्हा पुन्हा सांगावे लागे। वयोमनामुळे त्यांचे कान, डोळे, हात, पाय सर्व दुर्बल झालेलं होतं, विस्मरणही होत असायचं। त्यांना पुन्हा पुन्हा सर्व सांगताना कुठल्याही प्रकारचा त्रागा किंवा वैताग स्वामी सरलाताईंच्या स्वरात नसे, उलट त्यांना कानात ओरडून सांगताना ते एकमेकांची थट्टा मस्करी करत। आत्ता सांगितलं ना, आता बघा ती कशी अर्ध्या तासांनी पुन्हा तेच विचारेल, असं म्हणून स्वामीजी गालातल्या गालात हसत। पुन्हा आजीच्या जवळ जाऊन विचारत, कळलं ना आता सरलाताईंनी काय सांगितलं? मग त्या हळूच विचारत, काय सांगितलं रे? स्वामी आणि सरलाताईंसह घरात आलेल्या सर्व साधकांची हसून हसून पुरवाट होई। स्वामी म्हणत, झालं, इतका वेळ सांगितलं तर गेलं काय वाया? मग पुन्हा आजींना सांगण्याचा कार्यक्रम होई। आजी त्या गमतीत सहभागी होत। स्वामी सरलाताईंच्या अनुपस्थितीत आजींची सेवा करण्यासाठी अनेक साधिका उत्स्फूर्तपणे पुढे येत असत। माझ्या आठवणीप्रमाणे सौभाग्यवती क्षिप्राताई, सौभाग्यवती सुषमा म्हणजे मानी भवाकर, सद्वत्त ताराताई या भगिनी असत, तसंच वेल्हाळ काकू राधिका यांची पण यांना मदत होई। कधीकधी सौभाग्यवती रेवती लिमय, सौभाग्यवती अंजू पुरंदरे ह्या तरुण मुलीही या सेवेमध्ये सहभागी होत। अशा प्रकारे आजींची उत्तम व्यवस्था झाल्यावर मगच स्वामीजी आनंद यात्रांसाठी जात असत. पश्चिम महाराष्ट्राच्या यात्रेवर जानेवारी 88 अखेरीस निघताना अशीच सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे लावून ते निघाले. सद्भक्त सप्रे काका यांच्या गाडीतून स्वामी सरलाताईंचा प्रवास होत असे. थंडीचे दिवस असल्यामुळे नेहमीच्या शुभ्र पोशाखावर स्वामीजी एक हाफ स्वेटर परिधान करत आणि गळ्याभोवती व्यवस्थित गुंडाळलेला मफलर असे. त्यांनी अजून अंगावर शाल सुद्धा घ्यावी असा सरलाताई आग्रह करीत, पण स्वामीजींना त्याची गरज लागत नसे. मुळात थंडीचा मौसम त्यांच्या शरीर प्रकृतीला खूप अनुकूल होता. आम्ही काही साधक मंडळी एका बसमधून प्रवास करत होतो. सकाळी लवकर गाड्या निघून पहिला मुक्काम कर्हाड येथे सद्भक्त श्री चिवटे साहेब यांच्या घरी झाला. चिवटे कुटुंब स्वामीजींचे अनुग्रहित आणि अत्यंत अगत्यशील होते. त्यांनी स्वामीजींच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. कराडजवळ अपेक्षेपेक्षा गाड्या आधी पोचल्या म्हणून स्वामीजींनी अलीकडेच सर्वांना थांबायला लावलं. ते म्हणाले, आपण दिलेल्या वेळेचा आधी जाणं योग्य नाही, त्यांची तयारी सुरू असते, आपली येण्याची वेळ लक्षात घेऊन त्यांची कामं ते उरकत असतात, आपण आधी जाऊन त्यांची तारांबळ घडवून देणं हे बरोबर नाही. शिवटे साहेबांनी सहकुटुंब स्वामी सरलाताईंचं पूजन केलं, सर्वांना नाश्ता देण्यात आला. शिवट्यांनी आवर्जून हरिभक्त परायण फुटाणे महाराजांना बोलावले होते. अत्यंत सुशील, विद्वान आणि नम्र अशा संत फुटाणे यांच्या सोबतीत स्वामीजींचा साधकांशी सत्संग रंगला. काही प्रश्नोत्तरं झाली. एक प्रश्न आला, परमार्थामध्ये विपरीत लोकांमुळे फार गोंधळ उडून गेला आहे, सामान्य माणसानं नक्की काय करायचं ते समजत नाही, संप्रदाय, त्यांचे अभिनिवेश, त्यांच्यातील हेवे दावे या सगळ्यांचं हे गाठोडं संपायचं कधी? स्वामीजींनी त्यांना उत्तर दिलं, तुम्ही म्हणता ते खरं आहे, परमार्थाच्या बाबतीत ही परिस्थिती आजकालची नाही, ही पूर्वापार चालत आलेली आहे. चालत आलेली आहे तर चालू दे. आपण आपला गळा उगवून घ्यायचा आहे. अहो, साक्षात भगवान गोपाल कृष्ण लीलाचरित्र करीत होते तेव्हा काय परिस्थिती होती? शिशुपाल होताच ना, तो बदलला का? भगवंताची ही स्थिती, तर मग आपलं काय? रजतमगुणी माणसं परमार्थात पण असतातच, संप्रदायांमध्ये सुद्धा शिरतात आणि गोंधळ घालून ठेवतात. म्हणून सर्व संप्रदायातल्या सात्विक मंडळींनी एकत्र आलं पाहिजे. ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, उपनिषद, पंचदशी सारे ग्रंथ एकच सांगतात, आपलं काय काम ते ऐकायचं, तसं करायचं आणि तसं व्हायचं आहे. परमार्थ प्रामाणिकपणे करणं अवघड आणि तसं होणं तर खूपच अवघड. पूजा अर्चा, प्रवचन, नाम, ध्यान, आळंदी पंढरी हे सर्व करावं आणि संतांसारखं आनंदरूप व्हावं, फुटाणे महाराजांसारखं व्हावं. आपलं काम एवढंच आहे, बाकीचा गोंधळ लोकांना घालायचा तो घालत बसू दे. संत फुटाणे यांच्याकडे पाहत म्हणाले, महाराज बरोबर आहे ना? ते मान हलवून म्हणाले, होय अगदी बरोबर. तत् पश्यत, तत् भवत, तत् आसीत. तेच परमात्मरूप पहावं, त्याचीच भावना ठेवावी, आपण तेच आहोत. मग म्हणाले, पण महाराज आज आपणच बोला, आपलं ऐकायला आम्ही सगळे जमलो आहोत, माझे नेहमी हे ऐकतच असतात. सत्संगाचा तो कार्यक्रम पुढेही रंगला. अजून काही प्रश्नोत्तरं झाली ती आपण यथावकाश पाहू. हरी.
हरी हरी। मिलिंदाबांची ही मनोगत आठवणी ऐकताना जर त्या त्या वेळेला लिहिलं तर कसा लाभ होतो हे लक्षात येतं। समर्थांनी दिसा माझी काहीतरी ते लिहावे असं म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे काहीतरी असा त्याचा अर्थ नाही। तर आपण जो संत सहवास अनुभवला त्याच्यातलं काहीतरी लिहावं असा जर घेतला तर आपल्या इथं येणारे आता आपण आठवणी मिलिंदाबांच्या ऐकतो आहोत। एरवी माझी अशी कल्पना आहे की ते असं म्हणतात की सबंध बस गेलेली होती पण त्या बसमध्ये असणाऱ्या मंडळींच्या विस्मरण शक्तीमध्ये मुळे ती गोष्ट विस्मरणात जमा झाली। लिहिल्यामुळे ती जशीच्या तशी परत आपल्या पुढे आली आपल्याकडे। कुठे काका येतात कुठे काकांनी प्रत्येक केंद्र लिहून ठेवलंय। मध्ये त्यांनी त्याचं एक पुस्तक देखील आणि ते छोटं नाहीये। प्रत्येक केंद्र लिहिल्यामुळं आपल्या मासिकाचा जसा आकार असतो तसा आकार असलेलं आणि जवळपास 300 पानं अशी त्यांची लिहून झाली। देखणे काकांकडे प्रत्येक केंद्र आणि प्रवचन स्वामीजींचं लिहिलेलं आहे। स्वामीजींच्या चरित्र लेखनाचं काम चाललेलं आहे। हे लिखाण जर हातात आलं नसतं तर एवढंच म्हणायला लागलं असतं की स्वामीजी पंढरपूरला गेले परत आले, स्वामीजी गोंदवल्याला गेले परत आले, गोंदवल्याला बोलले काय हे कधीही समजलं नसतं पण गोंदवल्याला बोलले काय हे चरित्रामध्ये लिहिलं गेलं। संतांची जी त्रोटक चरित्र आहेत तर ती अशीच विस्मरण शक्तीमुळेच ती त्रोटक झालेली आहेत। तिथं तिथं काय घडलं हे जर कोणाला सांगताच येत नसेल तर काय लिहिणार। तसं गोरट्याला मी जसं जाऊ शकलो नव्हतो तसं या सांगलीच्या आनंद यात्रेत देखील मी जाऊ शकलो नव्हतो। तिथं काय झालं हे मला मी त्याबद्दल संपूर्ण अनभिज्ञच आहे। या सगळ्या घटना फक्त माहीत आहेत पण त्याचे जे डिटेल्स आहेत ते मिलिंदाबांकडून ऐकताना मला असं वाटतं की आपली देखील स्वामीजींबरोबर परत एकदा आनंद यात्रा त्याच्यामध्ये सहभागी होणं अशी भाग्य आलेली आहे। मला स्वामींचा अनुग्रह घेऊन 3 होऊन गेली तेव्हापासून मी ध्यानाचा अभ्यास करते। प्रथम ध्यानाला बसल्यावर अनेक विचार किंवा विचारांची मालिका सुरू होत असे तरी पण मी विचारांना साक्षी ठेवत असे पण विचार सतत येत राहत त्यामुळे ध्यानात लक्ष लागत नसे। ध्यानाला बसण्यास उत्साह याकरणाकरता वाटत नसल्यामुळे ध्यानाला बराच खंडही पडला। माझे ध्यान करायचे राहून जात होते। दर गुरुवारच्या सत्संगाला येत असे। स्वामीजी जेव्हा सत्संगामध्ये ध्यानाविषयी माहिती सांगत मला वाटू लागले की आपण ध्यान करत नाही हे बरोबर नाही। रोज पहाटे उठून ध्यानाला बसावे असे वाटू लागले। मी रोज पहाटे 5 उठून ध्यानाला बसू लागले। रोजचा माझा ध्यानाचा अभ्यास सुरू झाला। भगवद्गीतेचा अभ्यास करीत असल्याने 6 ध्यानाबद्दलचा श्लोक मिळाला, यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम। या श्लोकापासून स्फूर्ती घेऊन रोज निश्चय करून ध्यान करू लागले। मन एकाग्र करून मनात विचार न आणण्याचा निश्चय केला। प्रथम ध्यानात निरनिराळे रंग आकार येऊ लागले। पण निश्चयामुळे रंग आकार यायचे बंद झाले आणि थोड्याच दिवसात ध्यानात विचार यायचे हळूहळू बंद झाले. तरी पण एखाद दुसरा विचार डोकावून जातो, पहिल्यापेक्षा अल्प प्रमाणात कधीतरी विचार येत. आता ध्यान करताना चिदाकाशात नुसता अंधार अंधार दिसतो, तरी पण एके दिवशी ध्यान करत असताना मला एकदम चिदाकाशात पौर्णिमेचा गोल चंद्र, निळे आकाश, चांदण्या, पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब असा सुंदर देखावा दिसला. हे दृश्य इतके सुंदर होते पण ते क्षणभरच टिकले. पुन्हा ध्यानात अंधार दिसे. काही दिवस असेच गेले आणि अचानक उगवत्या तेजस्वी लाल रंगाच्या सूर्याचे दृश्य दिसले. आकाश पिवळे, केशरी, जांभळे असे मला चिदाकाशात विलोभनीय विलक्षण दिसले. भला मोठा चमत्कार वाटला. चिदाकाशातील अंधार जाऊन त्या ठिकाणी असे दृश्य कसे दिसले याचे मला आश्चर्य वाटत आहे. मला असेच एक दृश्य दिसले, ते हिमालय पर्वताचे बर्फमय असलेले. आणखी एक दोन दृश्य म्हणजे वाहणारे पाणी, अग्नी म्हणजे जाळ, पेटती मशाल, शांत तेवत असलेली समयी, ही सगळी दृश्ये चिदाकाशात दिसली खरी पण एरवी ध्यानात अंधारच दिसतो. जेव्हा पेटती मशाल दिसली तेव्हा मी डोळे मिटलेले स्वप्न महिमा बघण्याकरता उघडून बघितले, ते दृश्य चिदाकाशात होते, स्वप्न नाही हे सिद्ध झाले. अंधार जाऊन ही दृश्ये कशी दिसली? मला नेहमी असा प्रश्न पडतो. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिद् आत्मानमात्मना असे गीतेने सांगितलेले आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ध्यानात दिसणारी दृश्य कोणाकोणाला क्वचित हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे. सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोग सांगत असताना तर अनेक चमत्कारांचं वर्णन केलेलं आहे आणि या चमत्कारांच्या वर्णनामुळे कितीतरी लोक ध्यानाकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होतात किंवा त्यांना अति उत्सुकता निर्माण होते. एवढंच नव्हे तर आपल्याही वाट्याला असे काही चमत्कार यावेत असंही त्यांना वाटतं. अशा प्रकारे ध्यानामध्ये दृश्य दिसणं ही दुर्मिळ घटना आहे. प्रत्येकाला हे होतं असं नाही आणि प्रत्येकाला हे होण्याची आवश्यकता देखील नाही. कोणाकोणाला मात्र ध्यानामध्ये दृश्य दिसतात ही सत्य स्थिती आहे. त्या व्यक्तीपुरतं हे अतिशय सत्य आहे आणि इतरांना त्याच्याशी कर्तव्य नाही अशा भावनेनीच आपण राहिलेलं चांगलं. नाहीतर आपल्याला काही गोष्टी दिसत नाहीत किंवा काही अनुभव येत नाहीत म्हणून आपलं बरोबर चाललेलं नाही असाही निष्कर्ष व्यक्ती बांधण्याची शक्यता असते, पण तसं करण्याची आवश्यकता नाही. ध्यानाला बसलेलं असताना प्रकाशदर्शन हे होऊ शकतं. अनेक संतांना अशा प्रकारच्या प्रकाशाचं दर्शन झालेलं आहे, लिहूनही ठेवलेलं आहे कित्येक संतांनी. जसं तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. एक एक चंद्र प्रकाश आणि कोटी चंद्र प्रकाश म्हणजे काय असेल? शीतल असे कोटी चंद्र प्रकाशमान झाले. यासंबंधी प्रश्न विचारलेला आहे म्हणून मी सांगतो की आपली जी पाहण्याची सवय असते, डोळ्यांची पाहण्याची जी सवय असते ती सवय आणि दृश्याच्या अंगाने समजून घेण्याची आपली सवय ही ध्यानाला डोळे मिटून बसल्यानंतर देखील आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आपल्याला काहीतरी पाहावं असं वाटतं, आपल्याला प्रकाश तरी पाहावा असा वाटतो, मूर्ती तरी पहावीशी वाटते, कोणतं तरी दर्शन व्हावं असं वाटतं, अशी तीव्र इच्छा अनेक साधकांच्या ठिकाणी असते. मात्र तसं दर्शन होणे नाही, तसं दर्शन व्हायला कोणतीही परिस्थिती बांधील नाही. ध्यानामध्ये याच्या उलट जे जे दिसेल त्या त्या सर्वांकडे तटस्थतेने किंवा अलिप्ततेने पाहायला सांगितलेलं असतं. म्हणून ध्यान करत असताना आपल्या समोर जे विचार उठतात ते विचार उठू द्यायचे नाहीत असं ठरवलं की जर विचार पाहायचे नसतील तर आणि काहीतरी पाहायला मन प्रवृत्त होतं. ज्या ठिकाणी विचार नाहीत पण दृश्य आहे तेही विचारच समजावेत. म्हणून रंगाचं दर्शन मनाने घेणं, मनानी रंगाचं दर्शन घेणं हा विचारच समजावा. जसं ध्यानामध्ये आता विचार नाहीयेत पण अंधार दिसतोय हा विचारच आहे, तसंच दृष्टीने काही दिसत जरी नसेल तरी देखील दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न आहे असं असल्यामुळे अंधाराचं दर्शन होतं. ध्यानामध्ये तुम्ही पूर्ण अंधाऱ्या ठिकाणी दिसलेले बसलेले असाल तर अंधाराचं दर्शन होतं. ध्यानामध्ये तुम्ही उजेडात बसलेले असाल तर इतक्या काळ्या अंधाराचं दर्शन तुम्हाला होत नाही, पूर्ण अंधाराचं दर्शन तुम्हाला होत नाही. याचं कारण असं की बाहेरचा प्रकाश मिटलेल्या डोळ्यांवर जेव्हा पडतो तेव्हा देखील तुमचे डोळे काही काम करतात आणि नेत्रपटलावर रंग दिसतो. तो रंग वेगवेगळे रंग दिसू शकतील, बाहेरच्या प्रकाशाच्या प्रखरतेप्रमाणे रंग दिसतील. मी बारामतीला असताना कधी कधी सकाळी जाऊन ध्यानाला बसत असे. अगदी थोडा काळ मी सूर्याकडे देखील त्राटक केलं पण मग नंतर असं लक्षात आलं हे बरोबर नाही, मी डोळे मिटून बसायला लागलो. मी जाऊन बसायचो तेव्हा अंधार असायचा, तेव्हा डोळ्यासमोर अंधार दिसायचा आणि जसा सूर्य वर येईल तसं डोळ्यासमोर प्रकाश दिसायला सुरुवात व्हायची. डोळे मिटलेले असले तरी ते प्रकाश रंगाच्या अंगाने दिसायचे आणि ते रंगही बदलत जायचे. मी म्हणतो ते पटतंय तुम्हाला, तुम्ही जर कधी तसा प्रयोग केलात तर तुम्हाला कळेल की रंग देखील बदलत जातात आणि सूर्य चांगलाच वर आलेला असताना अंधार वगैरे अजिबात दिसत नसे. म्हणून जसा विचार ध्यानामध्ये पाहायचा नाहीये तसे रंगही पाहायचे नाहीयेत असा निश्चय करा. त्या रंगाला तो काळा आहे की नारंगी आहे की जांभळा आहे की अनेक काही आहे अशा अंगाने पाहू नका असा मी तुम्हाला सल्ला देईन. ते नको आपल्याला, नाहीतर त्या अंगाने परत मनाचंच पुनरुज्जीवन होईल. ध्यानामध्ये काहीही न पाहण्याचा सराव करावा. जसं विचारही नाही तसं डोळ्यांनी काही न पाहणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. समर्थ असं म्हणतात की मना भासले सर्व काही पहावे तरी संग सोडोनी सुखी राहावे. हे जे पाहणं आहे ते दिसतं आता त्याला काही इलाज नाही. मी जर आता इथं डोळे मिटून बसलो असा तर माझ्यासमोर हा एवढा मोठा जुलमी ज्याला म्हणू असा प्रकाश आहे, तर तो प्रकाश मला डोळे मिटल्यानंतरही थोडासा जाणवणार आहे. आणि या हॉलमध्ये संपूर्ण अंधार केला तर हा प्रकाश मला जाणवणार नाहीये. हे एक विश्लेषण मी तुमच्या समोर मांडतो. दुसरं विश्लेषण याच्यामध्ये असं केलं जातं आणि ते खरं आहे की सर्वसाधारणपणाने प्रखर प्रकाश नसताना, पूर्ण अंधारही नसताना, तुम्हाला जेव्हा कोणत्याच रंगाची भावना नाही असं ध्यान जेव्हा तुमचं चाललेलं आहे तेव्हाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही रंगही मुद्दा घेऊन पाहत नाहीयेत, पाहायला प्रवृत्त झालेले नाही आणि असा जुलमी प्रकाश जसा सूर्यच तुमच्या डोळ्यासमोर आहे किंवा एवढा मोठा दिवाच तुमच्या डोळ्यासमोर आहे असंही काही नाही. अगदी पडदे सरकावलेले आहेत, साधारण अंधुक असं वातावरण करून तुम्ही बसलेले आहात, पूर्ण अंधार नाहीये आणि कोणतीही रंगाची भावना त्यामुळे तुमच्या आणि तुम्ही तसा निश्चयही तुम्हाला तसा सरावच नाही रंग पाहण्याचा. अशा परिस्थितीत देखील काही साधकांना रंगाचं दर्शन होऊ शकतं. ते चांगलं ध्यान असेल की नाही, चांगल्या ध्यानातच होतं की नाही, रंगाचं जे दर्शन आहे ते दर्शन अचानक काही साधकांना होतं. अशा प्रकारचा कुठलाही प्रकाश नसताना देखील होतं, तो मनाचा प्रभाव असतो. आपल्या मनामध्ये जर तमोगुणी असा भाव असेल, आळसासारखा, निद्रेसारखा, तमोगुणी म्हणजे एकदम भांडणं, शिवीगाळ, मारामाऱ्या असा अर्थ घेऊ नका, असे आळसावलेले असाल आणि तुम्ही रंग पाहायचा नाहीये असंही ठरवलं, तुम्हाला त्याची रुची नाहीये, तरी कालांतराने तुम्हाला एखाद्याला काळ्या रंगाचा भास होतो. मनामध्ये मनाच्या ठिकाणी असणारा जो गुण आहे तो जर तमोगुण असेल आणि एखाद्याला अचानक त्या अंगाने रंगाचं दर्शन होईल तर ते काळं किंवा जांभळं होतं, हे शास्त्रीय सत्य आहे. जर रजोगुणी भाव असेल मनामध्ये, किंचित रजोगुणी भाव असेल, तुम्हाला दर्शन घेण्याची इच्छा नाहीये, तर जांभळा आणि थोडासा तेजस्वी लाल ज्याला म्हणू अशा प्रकारचं दर्शन होऊ शकतं जर रजोगुणी भाव असेल तर. आणि सत्वगुणी भाव असेल तर निळा रंग तुम्हाला दिसतो, तुम्हाला सोनेरी रंग दिसतो. यांनी इथं म्हटलं ना, जसा पौर्णिमेचा गोल चंद्र हा सुवर्ण कांती असतो, तुम्ही जर गुणातीत झालेले असाल, तुमच्या मनातून सत्व, रज आणि तम हे तिन्ही भाव जर संपूर्ण गेले असतील तरीही काही रंग दिसू शकतात, ज्याला तप्त सुवर्ण कांती असं म्हटलेलं आहे. इथं जे म्हटलेलं आहे की उगवता सूर्य, ते खरं आहे, तर अशा प्रकारच्या रंगाचं दर्शन तुम्हाला होऊ शकतं आणि हे सत्य आहे. ध्यानामध्ये ज्योतिदर्शन होऊ शकतं, निळं आकाश दिसू शकतं. हे जे ज्योतिदर्शन होतं, उपनिषद त्याचं वर्णन करत असताना अंगुष्ट मात्र हा पुरुष हा ज्योतिही इव अधोमकः असं म्हणतात. तो पुरुष अंगुष्ट मात्र असा, ज्योती इव म्हणजे ज्योतीसारखा, धूर नसलेल्या ज्योतीसारखा असा प्रतीत होतो असं उपनिषदच सांगतात आणि हे खरं आहे. निळा रंग दिसणं हे खरं आहे. मी मध्ये नागपूरला गेलो होतो, विमानाने गेलो, येतानाही आम्ही तसेच विमानाने आलो, तर येताना जाताना थोड्याच वेळात अंधारच झाला, पण येताना आम्ही दुपारी निघालेले होतो आणि दूरवर जिथं पाहू तिथं निळं आकाश होतं आणि अगदी लांब सोनेरी असे ढग होते जे कदाचित समुद्राच्या लाटांसारखे देखील दिसावेत, असं लांब समुद्रांच्या लाटा आहेत की काय असं वाटावं असं ते दृश्य होतं. मी मिलिंदादांना असं म्हटलं की हे जे दृश्य आज मी पाहतो आहे ते मी दृश्य ध्यानात कित्येक वेळेला पाहिलेलं आहे. निदान 3-4 वेळेला तरी हे दृश्य मी पाहिलेलं आहे. विमान प्रवास करायच्या आधी मी पाहिलेलं आहे. विमान आत्ता मी 2-3 वर्षात विमानात पहिल्यांदा बसलो, पण या दृश्याचा माझा निकटचा परिचय आहे. जे पिंडात असतं तेच ब्रह्मांडात असतं. ब्रह्मांडात काही जास्त नाहीये, सगळं आहे ते खरं म्हणजे आतच आहे, आपल्याच ठिकाणी आहे. मला जेव्हा प्रथम असं दर्शन झालं तेव्हा मी फार आश्चर्यचकित झालो, एकदम आनंदाच्या उर्णी भरून आल्या. पण अशा प्रकारचं गुणातीत झाल्यावर घडणारं प्रकाशाचं दर्शन हीही खरी गोष्ट आहे. स्वामीजी असं म्हणतात की हा प्रकाश क्षणभर दिसतो आणि मग प्रकाश पाहणाऱ्या त्या प्रकाशाशी एकरूप होतो असं स्वामीजी म्हणत. स्वामीजींना एकदा सत्संगामध्ये विचारलं की उपनिषद म्हणतात की अंगुष्ट मात्र पुरुष दिसतो असं उपनिषद म्हणतात, पण त्याला वेगळेपणाने पाहता येत नाही असंही उपनिषद म्हणतं. बघा प्रश्न कसा होता. अंगुष्ट मात्र पुरुष धूमरहित असा दिसतो असं एका बाजूला उपनिषद म्हणतं आणि दुसऱ्या बाजूला उपनिषद असं म्हणतं की त्याला पाहायचं झालं तर त्याच्याशी एकरूपच व्हायला लागतं, मग म्हणजे दिसतं ती माया नाही का असं अशा प्रकारचा प्रश्न विचारला. तर स्वामीजी म्हणाले की अलीकडची जी प्रकाशदर्शनं आहेत ती मायाच आहे. जसं मी आता तुम्हाला सांगतोय, तुमच्या मनामध्ये रजोगुणाचं प्राबल्य असेल आणि प्रकाश दिसला, तमोगुणाचं प्राबल्य असेल आणि प्रकाश दिसला, दिसू शकतो एखाद्याला, ते दिव्य दर्शन नाहीये, पण तुम्हाला प्रकाश दिसला हे सत्य आहे. पण तो कोणता दिसतो हे समजतं, तो कोणत्या प्रकारचा दिसतो हे समजतं. या प्रकाशावरूनच मनुष्याचेही भौतिक एक अरो आहे असं एक शास्त्र विकसित केलेलं आहे कोणीतरी, आणि तेही तुमच्या भावभावना आणि तुमचं सत्व रज तम याप्रमाणे तुमच्या भोवतीचा अरो असतो असं त्यांचं म्हणणं आहे. तिबेटमध्ये आता तर तिबेटमध्ये किती काय राहिलं कोण जाणे, पण पूर्वी तिबेटमध्ये हे जे आत्ताचे दलाई लामा त्यांच्या आधीचे दलाई लामा यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा अध्यक्षतेखाली असे गूढ प्रयोग करणारे खूप साधू होते, बौद्ध साधू. आणि त्यांचंही म्हणणं होतं की माणसांच्या वृत्तीप्रमाणे माणसांच्या अवतीभोवती रंग दिसतात असं त्यांचं म्हणणं होतं. विषयांतर करून सांगतो की आत्ताचे जे दलाई लामा आहेत ते तरुण होते आणि तेव्हा चीनमधून वारंवार शिष्टमंडळ येत असत आणि एक प्रकारे धमकावणी वगैरेच त्यांना सांगत असत की हा देश चीनशीच संलग्न आहे, चीनचा भाग आहे. आणि त्यांची अशी भूमिका होती की आमचा स्वतंत्र देश आहे, आमचा चीनशी संबंध नाही. त्यांना भीती वाटत होती की आज ना उद्या चीन आपल्यावर असं सांगत सांगत बळजबरी करेल की काय. तेव्हा द थर्ड आय म्हणून जो एक ग्रंथ आहे, तिसरा डोळा, ती विद्या ज्या लामाला मिळालेली होती त्या लामाला दलाई लामांनी असं सांगितलं की तू पडद्याआड बस, हे जे चिनी शिष्टमंडळ येत आहे तर त्यांचा हेतू काय आहे ते तुला त्यांच्या ऑराच्या रंगावरून कळेल असं त्यांनी लिहून ठेवलं. आणि मी पडद्याच्या मागे बसून ती सगळी चर्चा ऐकत असताना तो अंदाज बांधत होतो असं ते म्हणाले. म्हणजे मनुष्याला ध्यानात रंग दिसतात गुणांप्रमाणे मनुष्याच्या अवतीभोवती देखील एक रंग छटा आहेत, अदृश्य आहेत. आणि गुणसाम्याचा देखील एक रंग आहे, जो गुणसाम्याला किंवा त्रिगुणात तीत तैला जो प्राप्त झालेला आहे तेव्हाही त्याला एक रंग दिसतो, दिसण्याची शक्यता असते. दिसतो हे प्रत्येक वेळेस दिसतो असं नाही, पण हा रंग दिसणं म्हणजे माया नाही का? आत्म्यापासून आपण दूर जाणं नाही का? मी विषय विसरू नका, मी सांगत असताना मी विसरत नाहीये. स्वामीजींना असा प्रश्न विचारला तर स्वामीजी असं म्हणाले की गुणातीताला किंवा अशा प्राप्त पुरुषाला उत्कट ध्यानामध्ये ज्योतिदर्शन होतं आणि नंतर ज्योतिदर्शन क्षणिक भर झाल्यानंतर तो त्या ज्योतिषी आत्मभावाने समरस होतो. त्या रंगाशी देखील प्रथम दुरून तो रंग दिसतो, चिदाकाशात आपण पाहतो आहोत, द्रष्टा आहोत आणि रंग पाहतो आहोत अशी भावना असते आणि नंतर पाहणाऱ्या त्या रंगामध्येच मिसळून जातो, तो आत्म्याशीच मिसळून जातो. ती ज्योती बाहेरची नसून आत्मज्योतीच असते असं स्वामीजी म्हणतात. आता ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्यांचे अनुभव फार चांगले आहेत. ते असं कोणते तमोगुणी आणि रजोगुणी रंगाचं थोडंही वर्णन त्यांनी केलेलं नाहीये. ते असं म्हणतात की पौर्णिमेचा गोल चंद्र, निळं आकाश, चांदण्या. आता बघा हे सगळं तुम्ही ऐका, एक एक शब्द. पौर्णिमेचा गोलचंद्र त्याचा कसा प्रकाश असेल, निळं आकाश. जेव्हा निळं आकाश असतं तेव्हा एरवी आपल्याला चांदण्या दिसतात का? नाही, पण चांदण्या. मग पाणी, पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब, असा सुंदर देखावा दिसला हे खरं आहे. हे त्या व्यक्तीकरता तर अतिशय खरं आहे, त्याच्यात असत्य काही नाही आणि हे चांगल्या ध्यानामध्येच होतं. हे क्षणभरच असतं आणि तेव्हा स्थिर झालेल्या मनाला देखील मी मगाशीच सांगितलं की गुणातीत झाल्यावर का होईना, जेव्हा दर्शन होतं तेव्हा मनाचाच संबंध असतो, मनाला एक वेग आलेला असतो. दृश्य हा ही मनाचीच करामत असते आणि ते मन फार वेगवान होतं. जसं तुम्हाला एक स्वप्न पडतं, त्या स्वप्नामध्ये तुम्ही घरी असता, अचानक तुम्हाला तुम्ही बाजारात आहात असं दिसतं, तिथं तुम्हाला मित्र भेटतो, मग मित्राशी थोड्याशा गप्पा वगैरे झाल्यावर एकदम संध्याकाळ झाल्याचं जाणवतं. म्हणजे तिथल्या वेळेचं जे परिमाण असतं ते इतकं वेगळं असतं, याचं कारण मन तितका वेगाने विचार करत असतं एवढंच असतं. आत्ताचा जो काळ आहे तो काळ आणि स्वप्नातला काळ आणि एवढं सगळं म्हणजे सकाळपासून मंडईत तुम्ही जाऊन संध्याकाळपर्यंतचा काळ, स्वप्न, कोणतंही स्वप्न हे 3-4 सेकंदापेक्षा जास्त टिकत नाही. एवढा मोठा काळ आपण स्वप्नामध्ये सहज एका 2-4 सेकंदात पाहू शकतो, तसंच हे आहे. एका वेळेला एक दिसणं, त्याच वेळेला दुसरं दिसणं, तिसरं दिसणं, चौथं दिसणं, तेही सत्यात असं कधीही दिसणार नाही असं दृश्य दिसणं, हे सगळं शक्य आहे. काय थांबू थोडं आणि थांबतो. बरं, 1-2 मिनिटं थांबतो. बरोबर आहे तुझं. काय आता यावेळेला थांबलो ना तर या थांबण्याच्या ठिकाणी एखादा ऐकणारा हा प्रश्न संपला असं धरेल आणि मग मी शेवटचं वाक्य की हे सर्व सत्य आहे झालं सगळं, हा प्रश्न ऐकला, आता काय पुढे स्वामीजी 10 मिनिटात बोलणार, त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा सत्संग ऐकला तर माझं उत्तर निम्म ऐकेल, पण तरी आता थांबू आपण. ही जी वेगवेगळी दृश्य दिसतात त्याला तसा तर्क काही नाही, ती कशी दिसावीत या संबंधी ही निश्चित तर्क नाही। ही चिदाकाशात दिसली हे ही खरं आहे। त्यांनी जे म्हटलेलं आहे की यतो यतो निश्चरती मनस चंचलम अस्थिरम ततस्ततः नियम्य इतत आत्मनी एव वशम नयेत, जिथ जिथ चंचल हे मन धावेल तिथून तिथून त्याला ओढावं आणि आत्म्यामध्येच स्थिर करावं, अशी उत्तम भावना ज्यांनी हा अभ्यास केला त्यांनी जमवत आणली। आणि उत्तम अवस्था जमवत आणल्यानंतर आत्मदर्शन हा जरी शब्द असला तरी तिथं असं दर्शनासारखं काही नाही, ते रिअलायझेशन आहे, समजणं आहे असं असल्यामुळं आणि आपल्याला दर्शन घेण्याची जी सवय आहे ती डोळे मिटल्यानंतर देखील काही दिसावं असं वाटत असल्यामुळं अतिशय मन शांत झालेलं असताना अशा प्रकारचं दृश्य दिसणं हे ध्यानामध्ये कोणाकोणाच्या एखाद्याच्या बाबतीत घडू शकतं, घडू शकतं, तसं हे घडलेलं आहे। याला महत्व किती आहे? याला निश्चित महत्व आहे एका बाजूने, कारण मन अति शांत झाल्याखेरीज हे होऊ शकत नाही। आणि दुसऱ्या बाजूनी खरा बोध याच्यापेक्षा खूप लांब आहे, त्यामुळे जो अनुभव घेतो त्यांनी देखील याला महत्व देणं टाळावं। आपण म्हणजे आपण याचा अर्थ आपली इंद्रिय मन बुद्धी या गोष्टी कितीही म्हटलं तरी इतक्या अल्प असतात की थोड्याशा दृश्याने देखील त्या खूप प्रभावित होतात। अगदी दसरा दिवाळीच्या वेळेला तुम्ही नुसतं कात्रज घाटात जाऊन उभे राहा आणि मागं येऊन पहा, ती पिवळी पिवळी सगळीकडे फुलं सूर्य प्रकाश असं दृश्य पाहून तुम्ही एकदम चकित होता, आनंदी होता। म्हणजे प्रत्येक वेळेला इतकी चांगली दृश्य पाहायला परदेशातच जायला लागतं असं नाही, आपल्या इथेही ते आहे। तुम्ही एकदम आनंदी होता, एकदम समाधान पावता, कारण तुम्ही एवढे छोटे आहात आणि तुम्हाला इतकी अनोळखी दृश्य जगात आहेत की कुठलेही दृश्य पाहिलं तरी तुम्ही चकितच व्हाल अशी परिस्थिती आहे। तसे ध्यानातल्या या दृश्याने तुम्ही चकितच होता। विवेक असा करायला पाहिजे की हे दृश्य क्षणभर टिकतं आणि नाहीसं होतं। समर्थ जे सांगतात की मना भासले सर्व काही पहावे तरी संग सोडवणी सुखी राहावे, हे जे सगळं भासलं मनाला ते पहावं आणि मग त्या दृश्याचा देखील संग सोडून द्यावा, ते परत अनुभवायला यावं अशी इच्छा देखील धरू नये, कारण अशी धरलेली इच्छा देखील तुमचं पुढं काही दिवस होणारं चांगलं ध्यान खलास करून टाकतं। कारण तुम्ही एकदा कोणत्या इच्छेने बसलात की मनावर तो भार असतो पाहण्याचा, मग साधं मन शांत देखील होत नाही, असं घडतं, मग ते दृश्य वगैरे दिसणं दूरच राहो। त्यामुळे जे दिसेल ते दिसो, न दिसेल तर न दिसो, दिसण्याची किंवा न दिसण्याची, पाहण्याची किंवा न पाहण्याची विशेष अपेक्षा धरू नये असं मी तुम्हाला सांगेन। ध्यानामध्ये जो दृश्याचा द्रष्टा आहे, स्वरूपानंद असं म्हणत असत की नादश्रवण प्रकाश दर्शन हे दर्शनाचं झालं, तसं श्रवण ही एक अद्भुत घटना आहे आणि तीही सत्य आहे। कोणाकोणालाच हे लक्षात येतं, अनुभवाला येतं, पण ते असं म्हणतात की नादश्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण? दृश्य दिसलं त्या दृश्याचा द्रष्टा कोण? आपण स्वरूप अनुभूती करता बसलेले आहोत, आत्मबोधाकरता बसलेले आहोत, बाहेरचं दृश्य खूप झालं म्हणून डोळे मिटून घेतलेले आहेत. आता डोळे मिटून परत कुठे दृश्य पाहत बसू आणि त्याच्यात रमू तो माल नको असा भाव ठेवावा. त्या दृश्याला ओलांडावं. साधनेत नेहमी पुढे जाण्याला महत्व आहे. जे अनुभवलं तिथं थांबू नये. जे अनुभवलं त्याचं कौतुक देखील मनात फार ठेवू नये. त्याच्याऐवजी पुढे जावं हे नको असं म्हणत जो पुढे जातो त्याला द्रष्टा जो आहे तो द्रष्टा हा परमात्म स्वरूप आपणच सच्चिदानंद अशा बोधामध्ये तो येतो. ही खूप काळ खटपट चालते. असं दृश्य दिसलं की लगेच पुढच्या आठवड्यात द्रष्टा स्वरूपाशी समरस होणं असंही घडत नाही. त्याचा वेळ देखील आपल्या साधक असला तरी वेगवेगळ्या घटनांचा प्रभाव आणि त्या प्रभावातून तो जात असतो. घरात लग्न कार्य निघालं की वेगळ्या प्रकारे प्रभावित होतो. आजार पण जर चाललं असेल दीर्घकाळ कोणाचं तरी घरात तर वेगळ्या प्रकारे प्रभावित होतो. आपल्या मुलाचं चांगलं तेवढं चाललेलं नाहीये या घटनेने कालपर्यंत चांगलं ध्यान चाललेला साधक वेगळ्या प्रकारे प्रभावित होतो. अशा प्रकारे संसाराचाही एक प्रभाव पडतो. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या दीर्घकालाने सिद्ध होणाऱ्या आहेत. दीर्घकाल खटपट करून मग मात्र जसा स्वरूपानंदांना बोध झाला स्वामीजींना बोध झाला त्या बोधापर्यंत पोचणं हे आपल्याला करायचं आहे. या दृश्याच्या ठिकाणी आपल्याला थांबायचं नाहीये. मात्र या हा जो दृश्य महिमा आहे त्याच्याबद्दलचं एक कुतूहल जे आहे आणि हा प्रश्नही अतिशय खरा आहे. पण अजून खूप वाटचाल करायची आहे. शास्त्र सांगतं तशी वाटचाल करायची आहे. त्यामुळं मग कोणीतरी या सगळ्या याचा अर्थ मात्र असा घ्यावा की आपलं साधन एक बरोबर चाललेलं आहे असा याचा अर्थ घ्यावा. पण कोणत्या अर्थाने बरोबर ते मी आधी सांगितलं. फार याच्यात रमून राहू नये. साधना नेटाने चालू ठेवावी. आणि जशी आपण साधना करतो साधनेत आपण देह नाही अशा भावनेत आपण तेच आहोत अशा भावनेमध्ये राहतो तर मग व्यवहार काही देखील कोणावर काय मोलकरणीवर असो गडी माणसांवर असो जे आपल्याला आवडत नाहीत अशा लोकांवर असो ओरडताना देहभानावर आपण येत नाहीये ना हे पाहावं. नाहीतर ते केलेलं चांगलं ध्यान वाया जातं असा व्यवहारही खूप सांभाळायला लागतो. सगळ्या बाजूनी फार सावध राहायला लागतं तेव्हा परमार्थ सिद्धीला जातो. त्यामुळे एका बाजूनी ध्यान आणि एका बाजूनी व्यवहार हे सांभाळत आपल्याला पुढे जायचं आहे. हे मात्र जे आहे ते खरंच ही दृश्य दिसणं हे घडू शकतं. आता ज्यांनी कोणी प्रश्न विचारलेला आहे त्यांनी या दृश्याची परत प्रतीक्षा करू नये. जर सहज काही झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं. आपल्याला जीवाला तोच मी आहे असा परमात्मबोध होणं हे महत्वाचं आहे असं धरावं. आपण एक 2-5 मिनिटं शांत ध्यानाला बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।